स्तोत्र संहिता अध्याय 96 परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा। हे सर्व पृथ्वी, परमेश्वराचे गुणगान कर, परमेश्वराचे गुणगान करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा, त्याने केलेल्या तारणाची घोषणा प्रतिदिवशी करा। राष्ट्रांमध्ये त्याचे गौरव, सर्व लोकांमध्ये त्याची अद्भुत कृत्ये जाहीर करा, कारण परमेश्वर थोर व परमस्तुत्य आहे, सर्व देवांहून त्याचेच भय धरणे योग्य आहे, कारण राष्ट्रांचे सर्व देव केवळ मूर्ती आहेत, परमेश्वर तर आकाशाचा निर्माणकर्ता आहे, मान व महिमा त्याच्या समोर आहेत, सामर्थ्य व सौंदर्य त्याच्या पवित्रस्थानी आहेत। अहो मानवकुलांनो, परमेश्वराचे गौरव करा, परमेश्वराचे गौरव करा व त्याचे सामर्थ्य वाखाणा, परमेश्वराच्या नावाची थोरवी गा, अर्पण घेऊन त्याच्या अंगणात या, पवित्रतेच्या शोभेने परमेश्वराची उपासना करा। हे सर्व पृथ्वी, त्याच्या पुढे कंपायमान हो। राष्ट्रांमधील लोकांना विदित करा की परमेश्वर राज्य करीतो, जग स्थिर स्थापिलेले आहे, ते डळमळणार नाही, तो सरळपणे लोकांचा न्याय करील। आकाश हर्ष करो, पृथ्वी उल्लास करो, समुद्र व त्यातील सर्व काही गर्जना करोत, शेत व त्यातील सर्व काही उत्सव करोत, मग वनातील सर्व झाडे परमेश्वरासमोर आनंदाचा गजर करीतील, कारण तो आला आहे, पृथ्वीचा न्याय करावयाला तो आला आहे, तो न्यायीपणाने जगाचा व सत्यतेने लोकांचा न्याय करील।